प्रत्येक एक पेरेंट्स आपल्या मुलांचा लाड करतच असतात, पण तो मुलांनी किती जास्त फायदा घ्यायचा त्या लाडाचा हे पण आपण ठरवायला पाहिजे, नाही का? सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है। और मेरे टाइम पर, मतलब जब मैं छोटी थी ना, जब मैं कुछ 10 साल के बीच में कुछ थी, तब ना बहुत ही ज्यादा प्यार तो होता था, पर क्या है ना, उसके लिए एक थोड़ा सा लिमिट भी होता था। म्हणजे काम वगैरे जे आहे ते पण सुद्धा चांगलं झालं पाहिजे, अभ्यास सुद्धा चांगला झाला पाहिजे, आणि लाड तर व्हायचाच, पण तो फालतू लाड कधीच झाला नाही। जर का तसं झालं असतं तर मी आत्ता बिघडलेली असते ना, पण तसं झालं नाही, ना माझ्या घरात झालं, ना माझ्या कधी आसपास झालं। आजकाल असं होतंय का की तुमच्या आसपास खूप जास्त लाड केला जातो आणि त्याच्यामुळे मुलं बिघडतायत? काय म्हणणं आहे तुमचं?
कुठे बोलतोय मॅडम, की लहान मुलांना लहानपणापासून लहान असताना इकडे जाऊ नको, तिकडे जा, तिकडे गेलं तर तिकडे पडशील म्हणतो, पाणी असेल पाती असेल तर त्याला लावू नको, धक्का लागेल पडेल, वायरला हात लावला तर वायरला लावू नको, शॉक लागेल, वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांना समजून सांगतो। जसजसे ते मोठे होत जाते तसं त्यांचं माइंडसेट किंवा एक परिणाम होतो, निगेटिव्हिटी वाढते आणि सायकोलॉजिकली त्यांना पुढे मग मनामध्ये भीती होती कोणती वस्तू ती पूर्ण करण्यासाठी किंवा ती करण्याच्या आधी असं एक मनामध्ये न्यूनगंड निर्माण होते आणि त्यामुळे ते 10 वेळेस विचार करतील अशा गोष्टी, बिंदास राहायचं तिथे ते प्रेशर मध्ये राहतील।
एक्झॅक्टली,
आणि असं स्वभाव छोटी स्वभाव सवय मध्ये निर्माण होत आणि सवय एकदा लागली की माणसाची खूप संपूर्ण सवय मिटणं खूप अवघड होईल।
राईट आहे, राईट, एक्झॅक्टली। योगेशने सुद्धा तेच सांगितलं की आपल्याला ती सवय लागत जाते खूप जास्त लाड करून घेण्याची, आणि मग नंतर एकदा ती सवय लागली की मग जर का एखाद्या वेळी पेरेंट्सनी नाही म्हटलं की मग कसं, आपल्याला लगेचच लगेचच राग येतो आणि आपण मग काहीतरी करतो। त्याच टेन्शनमुळं कदाचित पेरेंट्स खूप जास्त लाड करतात आणि म्हणतील तो हट्ट पूर्ण करतात, पण ते योग्य नाही आहे, नाही का? तो जास्तीत जास्त लाड झाला नाही पाहिजे, पण आजकाल तसं होतंय का? याबाबतीतलं तुमचं मत काय सांगा, डायल करा 9607007935। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।